सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये काल रात्रीपासून परत एकदा संततधार पाऊस सुरू आहे. एकूणच या पावसामुळे गोदाघाट परिसरात जी मंडळी राहत आहेत त्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि गोदापात्राची जी पातळी आहे ती सारखी सारखी वाढत चाललेली आहे. गंगापूर धरणातून पहाटे 5 सुमारास जवळजवळ 12,555 क्युसेक इतकं पाणी सोडलं गेलेलं आहे. इतक्या पाण्याचा विसर्ग झालेला आहे. धरणामधून 16,800, पालखेड धरणातून 7,376, कडवा धरणातून 8,000 इतकं क्युसेक पाणी त्याचा विसर्ग होतो आहे. त्यामुळे वेगवेगळ्या नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता ही जास्त वाढलेली आहे. आज सकाळीच आपल्या शोच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, कपालेश्वर मंदिराच्या खालच्या ज्या पायरी आहे पहिल्या दोन पायऱ्यांपर्यंत पाणी सकाळीच पोहोचलं होतं आणि आत्ताची जी सिच्युएशन आहे ती नेमकी काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आता मला इकडे बसवणं शक्य होत नाहीये, इकडे थांबून राहणं शक्य होत नाहीये, म्हणून मी बोलवलंय अक्षयला. तो इकडे स्टुडिओमध्ये बसणार आहे आणि मला फोन करणार आहे. आता तिकडनं मी सगळं तुमच्याशी बोलत राहणार आहे. गोदाघाट परिसरात जी मंडळी आहेत त्यांना कुठचीही मदत हवी असल्यास त्यांनी इकडे फोन केला तरी चालेल. 6601935 इकडला नंबर आहे. कुठल्याही स्वरूपाची मदत करायला रेड एफ एम 93.5 वर मी तयार आहे. आम्ही सगळे तयार आहोत. आमची सगळी टीम इकडे बसलेली आहे आणि आता मी निघालो आहे गोदाघाटावर. सगळ्यात आधी मी जाणार आहे आपल्या कपालेश्वर मंदिराच्या पायऱ्यांपाशी आणि त्यानंतर आपला व्हिक्टोरिया ब्रिज, जुनं नाशिक, मोदकेश्वर मंदिर, त्यानंतर आपल्या स्मशानभूमीचा परिसर, या सगळ्या परिसरावर फिरून तिकडली काय सिच्युएशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत ज्यांचं पालन आपल्या सगळ्यांना करायचं आहे. त्या कुठच्या त्यांबद्दल जरा थोडा स्वयं बोलूया. जस्ट स्टे ट्यून्ड. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.